चालती झोकात भारी दिसती लकात वेडा झाला हा तारा जमाना. तू चालती झोकात भारी दिसती लकात वेडा झाला हा तारा जमाना. ओ ओ जन जना अग धूले तुझे दीवाना. सपनों में रोज आके यू जिंदगी में आना. ओ ओ जन जना ढूंढे तुझे दीवाना. सपनों में रोज आके यू जिंदगी में आना.
चालताना तुझी कशी हालते या कंबर दिसायला पोरी तू एकच नंबर. मधासारखी गोड आहे ग तुझी वाणी. नखरा सूट करतो तुला तो खानदानी. भाव अग इतका नकोस खाऊ ग दे सात जोडी आपली बनू तू पाणी. पार आपल्या लग्नाचा उडवून टाक. मला तुझ्या प्रेमाच्या दुनियेत तू बुडवून टाक. समजू नको लहान माझं प्रेम नाही छोट. किती खरं बोलू तुला वाटत तरी खोट. खोट 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 खोट
दिलात मजा तू ये ना. ओ ओ जन जाना अग धूले तुझे दीवाना. सपनों में रोज आके यू जिंदगी में आना. ओ ओ जन जाना ढूंढे तुझे दीवाना. सपनों में रोज आके यू जिंदगी में आना.
तुला बघून मी कसा झालोय पागल. तुझी स्माईल डोळ्यावरचा गॉगल. पागल पोरांना तू कस करते. जीव प्रत्येकांचा कसा हातामध्ये धरते. मरते सारी दुनिया तुझ्यासाठी. बिनकामाची खावा लागते बापाची काठी. हाती आता माझ्या काही नाही राहिलं. पोरी जेव्हा मी तुला पहिल्यांदा पाहिलं. जाईल मला काय हे कळत नाही. मन माझं तुझ्याशिवाय कुठंच वळत नाही. पळत नाही मी कोणाच्या पण माग. मन माझं तुझ्यासाठी झालं या जाग. काग असं तू मला छळतेस. कंबर मटकून जेव्हा तू चालतेस हालतेस हालतेस.
माझ्या जीवनात लय हाल. तुझ्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून आशिष गायला लिहिलं. अगं बघून तुला झाल्यात माझ्या जीवनात लय हाल. तुझ्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून आशिष गायला लिहिलं. किती जळतो या जीव आणि आकाशला जीव. किती जळतो या जीव आणि आकाशला जीव. अरे उसीने मुझे पहचाना. जन जाना अग धूले तुझे दीवाना. सपनों में रोज आके यू जिंदगी में आना. ओ ओ जन जाना ढूंढे तुझे दीवाना. सपनों में रोज आके यू जिंदगी में आना. तू चालती झोकात भारी दिसती लकात वेडा झाला हा तारा जमाना. तू चालती झोकात भारी दिसती लकात वेडा झाला हा तारा जमाना. जन जाना अग धूले तुझे दीवाना. सपनों में रोज आके यू जिंदगी में आना. ओ ओ जन जाना ढूंढे तुझे दीवाना. सपनों में रोज आके यू जिंदगी में आना.
तुझ्यासाठी ग तुझ्यासाठी ग तुझ्यासाठी
ग देईल मी माझा जीव पण, अग देईल मी माझा जीव पण. एकदा जग माधुरी मला बोल आय लव यू सनम, एकदा जग माधुरी मला बोल आय लव यू सनम. तुला जानू म्हणेल, तुला सोनं म्हणेल, तुला जीव लावीन, तुला खुश सेवीन, प्रेम माझ्यावर करशील का हे माधुरी. एकदा जग माधुरी मला बोल आय लव यू सनम, एकदा जग माधुरी मला बोल आय लव यू सनम.
शिवाय बघ झोप काय मला येईना। अग 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 तुझा शिवाय बघ झोप काय मला येईना।
मी पण दिवस मोजते पण काही जायना।
हे नवरा आहे ग तुझा नाही एखादा चोर मी।
असं
बघ नवरा आहे ग तुझा नाही एखादा चोर मी। ए थंडीत तुझ्या आठवणीने अंगात येते गरमी। थंडीत तुझ्या आठवणीने अंगात येते गरमी। ए शेजारीन घेऊन खाली ती झोपली एकटाच मेलो वरमी। शेजारीन घेऊन खाली ती झोपली एकटाच मेलो वरमी। ए थंडीत तुझ्या आठवणीने अंगात येते गरमी।
चार पोराची मम्मी घालती जगाग।
कलियुगाची नवीन फॅशन बघा ग। चार पोराची मम्मी घालती जगा ग। ह्याला नात्याला लावून चुना स्कूटीवर फिरती मुंबई पुणे।
ह्याला त्याला लावून तुला सुटीवर फिरती मुंबई पुन्हा।
आशिक सतरा करून देती दगाग।
आशिक सतरा करून देती दगाग।
चार पोराची मम्मी घालती जगाग।
कलियुगाची नवीन फॅशन बघाग।
चार पोराची मम्मी घालती जगाग।
ही जगमगाग।
पोरगी म्हणतात आयटम ही जगमगाग।
चार पोराची मम्मी घालती जगाग।
ह्या कलियुगाची नवीन फॅशन बघाग।
चार पोराची मम्मी घालती जगाग। बायकोला असती पाण्याची मिठी नवरा घरात चपात्या लाटी।
परसूची जोडी बघाग।
राजन परसूची जोडी बघाग।
चार पोराची मम्मी घालती जगाग।
कलियुगाची नवीन फॅशन बघाग।
चार पोराची मम्मी घालती जगाग।
कलियुगाची नवीन फॅशन बघाग।
कलियुगाची नवीन फॅशन बघाग।
चार पोराची मम्मी घालती जगाग।
कलियुगाची नवीन फॅशन बघाग।
चार पोराची मम्मी घालती जगाग।
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 ऐकूया भाव दसूया बोल मनाचे तो माग ऐकूया भाव दसूया बोल मनाचे
ऐक बोल मनाचे ये पळकी तुझ्या घरला चपाती वाणी तोंडाचे ये पळकी तुझ्या घरला चपाती वाणी तोंडाचे उगच भाव दिला मी बोलतो खर तुझ्या तोंडाला आज खंडी भर पावडर हे उगच भाव दिला मी बोलतो खर तुझ्या तोंडाला आज खंडी भर पावडर
शिकू नको बोल मला शहाणपणाचे तू शिकू नको बोल मला शहाणपणाचे अग शहाणपणाचे
ये पळकी तुझ्या घरला चपाती वाणी तोंडाचे ये पळकी तुझ्या घरला चपाती वाणी तोंडाचे
ये तुला वाटत याग मी भाव गेवा पण पटत नाही मनाला तुझा देखवा यागमी भाव गेवा मन पटत नाही मनाला तुझा देखवा
गेली का विसरून दिवस लहानपणाचे हे गेली का विसरून दिवस लहानपणाचे दिवस लहानपणाचे
ये पळकी तुझ्या घरला चपाती वाणी तोंडाचे ये पळकी तुझ्या घरला चपाती वाणी तोंडाचे
आकाश पर सुलाई जोडी ग्रेट
राम पाटील नीतीन होणार हिट पप्पे आकाश पर सुलाई जोडी ग्रेट
वैजनाथ भाऊ वाजवी बोल गाण्याचे वैजनाथ भाऊ वाजवी बोल गाण्याचे बोल गाण्याचे
ये पळकी तुझ्या घरला चपाती वाणी तोंडाचे ये पळकी तुझ्या घरला चपाती वाणी तोंडाचे
पळकी तुझ्या घरला चपाती वाणी तोंडाचे ये पळकी तुझ्या घरला चपाती वाणी तोंडाचे
पळकी तुझ्या घरला चपाती वाणी तोंडाचे ये पळकी तुझ्या घरला चपाती वाणी तोंडाचे
एका बाजूला तुझं ते हसणं दुसऱ्या बाजूला प्यायला बसणं तो भिंतय माझा अग तुझं ते जहार दिसणं एका बाजूला तुझं ते हसणं दुसऱ्या बाजूला प्यायला बसणं अंगात भिंतय माझा अग तुझं ते जहार दिसणं चिल्लानं पटवीन तुला लुक आलो या दाढी कोरून एकीनं चिल्लानं पटवीन तुला लुक आलो या दाढी कोरून
अग सुसन मलग दिसती भारी आलो या गांजा मारून मलग दिसती भारी आलो या गांजा मारून
पोर पाहत टकमक तुझ्या साडीचा जबर लुक जणू जहर देऊन गेली तुझी नशिली झलक
अगे
पोर पाहत टकमक तुझ्या साडीचा जबर लुक जणू जहर देऊन गेली तुझी नशिली झलक
एवढी कशी भारी करतो कौतुक तोंड भरून एवढी कशी भारी करतो कौतुक तोंड भरून अग सुसन मलग दिसती भारी आलो या गांजा मारून सुसन मलग दिसती भारी आलो या गांजा मारून
ऐको तयार होना तुला करी ना बाबू सोना रे जाऊन तुझ्यावर पोरी मग बोलती ना तनाटना भविष्याची को तयार होना तुला करी ना बाबू सोना रे जाऊन तुझ्यावर पोरी मग बोलती ना तनाटना
लोक झालं तो फॅन संग्राम डॉन लिहितो या बाया सारून
लोक झालं तो फॅन संग्राम डॉन लिहितो या बाया सारून
भारी आलो या गांजा मारून
कुणाची नजर लागली जीव माझा भेलाग कुणाची नजर लागली जीव माझा भेलाग अग तुझ्या माझ्या प्रेमाचा गावात साऱ्या बोबाटा झाला ग तुझ्या माझ्या प्रेमाचा गावात साऱ्या बोबाटा झाला ग लागू देणार नाही बाटा नावाला जर कळालं साऱ्या गावाला सांग समजून आई बाप भावाला जोडतो मी हात माझ्या देवाला खरं ग प्रेम करतो तुझ्यावर नको सोडू तू मला ग खरं ग प्रेम करतो तुझ्यावर नको सोडू तू मला ग अग तुझ्या माझ्या प्रेमाचा गावात साऱ्या बोबाटा झाला ग तुझ्या माझ्या प्रेमाचा गावात साऱ्या बोबाटा झाला ग आपल्यावर जळून ज्यांना कळायचं त्यांना कळू दे ज्यांना वागायचं खोट्यानं वागू दे खरं प्रेम हे आपलं सांगू दे सांगतो खरं आयुष्यभर सांभाळणं तुलाग सांगतो खरं आयुष्यभर सांभाळणं तुलाग अग तुझ्या माझ्या प्रेमाचा गावात साऱ्या बोबाटा झाला ग तुझ्या माझ्या प्रेमाचा गावात साऱ्या बोबाटा झाला ग तुला ग माझ सांगणं ग आलं या मोठ विघ्न ग मुश्किल होईन जगन ग करूया पुन लग्न ग राम पाटील आपल्या संग ग गायक सनी भीती कुडून आला ग राम पाटील आपल्या संग ग गायक सनी भीती कुडून आला ग अग तुझ्या माझ्या प्रेमाचा गावात साऱ्या बोबाटा झाला ग तुझ्या माझ्या प्रेमाचा गावात साऱ्या बोबाटा झाला ग कुणाची नजर लागली जीव माझा भेलाग कुणाची नजर लागली जीव माझा भेलाग अग तुझ्या माझ्या प्रेमाचा गावात साऱ्या बोबाटा झाला ग तुझ्या माझ्या प्रेमाचा गावात साऱ्या बोबाटा झाला ग तुझ्या माझ्या प्रेमाचा गावात साऱ्या बोबाटा झाला ग तुझ्या माझ्या प्रेमाचा गावात साऱ्या बोबाटा झाला ग
माझी प्रेम कहानी सांगतो मी खरी, राणी तुझी माझी प्रेम कहानी सांगतो मी खरी। मी तुझा क्रीम रोल तू माझी कॅडबरी, मी तुझा क्रीम रोल तू माझी कॅडबरी। राणी सोड तुझी खोड, चॉकलेट वाणी राणी बोल गोड गोड। ऐकनको कृष्ण फुगन राणी सोड तुझी खोड, चॉकलेट वाणी राणी संग बोल गोड।
हिला बड तुझी खोड पटना मनाला परी, हिला बड तुझी खोड पटना मनाला परी।
मी तुझा क्रीम रोल तू माझी कॅडबरी, मी तुझा क्रीम रोल तू माझी कॅडबरी।
प्रेमासाठी तुझ्या बबडी रात्रंदिन मी झटलो, देऊन डेअरी मिल्क पिल्लो सॉरी तुला म्हटलो।
हे प्रेमासाठी तुझ्या बबडी रात्रंदिन मी झटलो, देऊन डेअरी मिल्क पिल्लो सॉरी तुला म्हटलो।
खरं सांगतो राणी माझी तूच गबरी, खरं सांगतो राणी माझी तूच गबरी।
मी तुझा क्रीम रोल तू माझी कॅडबरी, मी तुझा क्रीम रोल तू माझी कॅडबरी।
तुझ्या प्रेम मध्ये राणी जीव माझा दंगला, तू हो मन्ना फक्त बांध चॉकलेट चा बंगला।
तुझ्या प्रेम मध्ये राणी जीव माझा दंगला, तू हो मन्ना फक्त बांध चॉकलेट चा बंगला।
परसू पक्कून येतीलची नजर तुझ्यावरी, हे राम पाटील घेऊन आला चॉकलेट घरी।
मी तुझा क्रीम रोल तू माझी कॅडबरी, मी तुझा क्रीम रोल तू माझी कॅडबरी।
मी तुझा क्रीम रोल तू माझी कॅडबरी,
मी तुझा क्रीम रोल तू माझी कॅडबरी।
मी तुझा क्रीम रोल तू माझी कॅडबरी,
मी तुझा क्रीम रोल तू माझी कॅडबरी।
धडधड माझ्या उरत झाली, कॉलेजला तू नटून आली, धडधड माझ्या उरत झाली। नाही बघून भागायचं, नंबर देना तुझा ग पिल्लू मला तुझ्यावर बोलायचं, नंबर देना तुझा ग पिल्लू मला तुझ्यावर बोलायचं। बांधा मदाळ वाणी, नजर तिरकी घायाळ करते यार हृदयावर पान भेदुनी। दे सोडून जुरवायचं, दे सोडून जुरवायचं, दे सोडून जुरवायचं। नंबर दे ना तुझा ग पिल्लू मला तुझ्यावर बोलायचं, ना तुझा ग पिल्लू मला तुझ्यावर बोलायचं। ओटावरती पाहून लाली काळीज माझ होतय पाणी, पायी पैंजण छमछम नाचे ताल धरून बघ मोरावानी।
नाही कारण लाजायचं, नाही कारण लाजायचं, नाही कारण लाजायचं.
नंबर दे ना तुझा गं पिल्लू मला तुझ्यावर बोलायचं, नंबर दे ना तुझा गं पिल्लू मला तुझ्यावर बोलायचं.
स्वप्नात येऊन म्हणतेस राजा होईन मी तुझीच राणी, टचकून उठतोय पटकन तेव्हा अंग माझ भिजतय घामाने. सांग किती मी जागायचं, सांग किती मी जागायचं, सांग किती मी जागाय.
नंबर दे ना तुझा गं पिल्लू मला तुझ्यावर बोलायचं, नंबर दे ना तुझा गं पिल्लू मला तुझ्यावर बोलायचं.
कॉलेजला तू नटून आली धडधड माझ्या उरत झाली, कॉलेजला तू नटून आली धडधड माझ्या उरत झाली, नाही बघून भागायचं.
नंबर दे ना तुझा गं पिल्लू मला तुझ्यावर बोलायचं, नंबर दे ना तुझा गं पिल्लू मला तुझ्यावर बोलायचं. नंबर दे ना तुझा गं पिल्लू मला तुझ्यावर बोलायचं, नंबर दे ना तुझा गं पिल्लू मला तुझ्यावर बोलायचं.
दुसरा तुला कोण कोण ग, आजकाल व्यस्त लागतो फोन कोण ग, भेटला वाटतं दुसरा तुला कोण कोण ग, आजकाल व्यस्त लागतो फोन. दुसऱ्यासोबत तू झाली राजी ग, म्हणून जवा तवा तू असती बिझी ग, दुसऱ्यासोबत तू झाली राजी ग, म्हणून जवा तवा तू असती बिझी ग. सावध झालोय मी तू डेंजर झोन झोन ग, आजकाल व्यस्त लागतो फोन फोन ग, भेटला वाटतं दुसरा तुला कोण कोण ग, आजकाल व्यस्त लागतो फोन. खरी माहित आहे मला तुझा डोळा दुसऱ्यावरी, गोष्ट तुला राणी मी सांगतो या खरी, माहित आहे मला तुझा डोळा दुसऱ्यावरी. घेतलाय मोबाईल तू काढून लोन लोन ग, आजकाल व्यस्त लागतो फोन फोन ग, भेटला वाटतं दुसरा तुला कोण कोण ग, आजकाल व्यस्त लागतो फोन. दुसरी कडा पाही ग, चालली मला बी तुझी गरज नाही ग, नजर तुझी भिरी भिरी दुसरी कडा पाही ग, चालली मला बी तुझी गरज नाही ग. गौरव वाजवी गाण्याचा या टोन टोन ग, आजकाल व्यस्त लागतो फोन फोन ग, भेटला वाटतं दुसरा तुला कोण कोण ग, आजकाल व्यस्त लागतो फोन फोन ग, भेटला वाटतं दुसरा तुला कोण कोण ग, आजकाल व्यस्त लागतो फोन फोन ग, भेटला वाटतं दुसरा तुला कोण कोण ग, आजकाल व्यस्त लागतो फोन.
उभी देत होती मला हात, काही नव्हतं दादा तिच्या माझ्याही मनात. बंद पडली होती ऍक्टिवा तिची, बंद पडली होती ऍक्टिवा. पडली देवाच दादा तिची न माझी भेट घडली. देवाच्या पोरगीची गाडी बंद पडली देवाच दादा तिची न माझी भेट घडली. घोर तिचा लागला जीवा माझ्या, घोर तिचा लागला जीवा. लई गोड होती पोरती तिला पाहुनी मी रमलो. ओ नाही झाली चालू गाडी की कमारुनी मी दमलो. लई गोड होती पोरतीला पाहुनी मी रमलो. केली तिच्या पुढं मी हवा दादा, केली तिच्या पुढं मी हवा. होती मला हात, काही नव्हतं दादा तिच्या माझ्या बी मनात. रे बंद पडली होती ऍक्टिवा तिची, बंद पडली होती ऍक्टिवा.
कसली बघताच मनात बसली हे लग्नाची तारीख काढून म्हणताच गालात हसली न करता विचार मी दिला होकार न करता विचार मी दिला होकार लग्नाची झाली घाय मला लग्नाची झाली घाय काही पोरगी काही तिची बहीण बाजूवाली बी कडक हाय काही पोरगी काही तिची बहीण बाजूवाली बी कडक हाय कडक लागली मला ग गोडी शोभल आपली जोडी नशीब वाल्यांना मिळते अशी सासरवाडी हाय गीतकार येड लावतो या सार हाय गीतकार येड लावतो या सार तुला गायक भेटलाय काय कमलेचा गायक भेटलाय काय काही बायको काही माझी मेवणी बाजू वाली बी कडक हाय काही बायको काही माझी मेवणी बाजू वाली बी कडक हाय काही बायको काही माझी मेवणी बाजू वाली बी कडक हाय काही बायको काही माझी मेवणी बाजू वाली बी कडक हाय
तू बेवफाई मी बनलो शराबी तुझा प्रेमा पाई,
मी बनलो शराबी तुझा प्रेमा पाई,
मी बनलो शराबी तुझा प्रेमा पाई,
मी बनलो शराबी तुझा प्रेमा पाई।
खोटा खोटा काळ जात उसळल्या दुःखाच्या लाटा,
का खेळलीस खेळ प्रेमाचा खोटा खोटा काळ जात उसळल्या दुःखाच्या लाटा,
नैना तवसळपूर तू केल ग मजबूर, नैना तवसळपूर तू केल ग मजबूर,
तुझ्यासाठी रडत धाई धाई,
बनलो शराबी तुझा प्रेमा पाई,
मी बनलो शराबी तुझा प्रेमा पाई,
मी बनलो शराबी तुझा प्रेमा पाई,
मी बनलो शराबी तुझा प्रेमा पाई।
हा विकरीन देवाला हे साकड,
चिरला काळी जह केला भावनांचा गळ तुकडा,
पण सुखीरा हा विकरीन देवाला हे साकड,
सोबत वाटली ग कधी नव्हती वाटली ग,
सोबत वाटली ग कधी नव्हती वाटली ग,
एवढी छळेल तुझी तन्हाई,
बनलो शराबी तुझा प्रेमा पाई,
मी बनलो शराबी तुझा प्रेमा पाई,
मी बनलो शराबी तुझा प्रेमा पाई,
मी बनलो शराबी तुझा प्रेमा पाई। प्रेम काढली पैसा नि जात क्षणात तू माझी मला डावली अवकात, माती मोल प्रेम काढली पैसा नि जात क्षणात तू माझी मला डावली अवकात,
संग्राम दुःख सोस घेरा मला कवेत, संग्राम दुःख सोस घेरा मला कवेत,
खऱ्या प्रेमाला अर्थ इथ नाही,
मी बनलो शराबी तुझ्या प्रेमा पाई,
मी बनलो शराबी तुझ्या प्रेमा पाई,
मी बनलो शराबी तुझ्या प्रेमा पाई,
मी बनलो शराबी तुझ्या प्रेमा पाई।
तिच्या हजारो साड्यांना प्रेमानं लावलंय रे
लार लागला या घोडा तिला जो भी मिला वायतो रात दिवस मीद मायतो तिचा खोट्या प्रेमाचा झेंडा सारा जगामध्ये मिरवायतो तिचा माग पुढे खाली वर करून झालो मी अडवा आर काय सांगू माझ्या मित्र मलार लागला या घोडा ये काय सांगू माझ्या मित्र मलार लागला या घोडा लागतय चटका व गल्ली बोळ्यान वाढल्या लोलवाल्यांच्या चक्रा हिचा रोज रोजचा नकरा हिन केलाय मला हो बकरा लागतय चटका व गल्ली बोळ्यान वाढल्या लोलवाल्यांच्या चक्रा हिच्या बरगर पिजान आलाय नशिबी पाव आण वडा काय सांगू माझ्या मित्र मलार लागला या घोडा ये काय सांगू माझ्या मित्र मलार लागला या घोडा ये काय सांगू माझ्या मित्र मलार लागला या घोडा ये काय सांगू माझ्या मित्र मलार लागला या घोडा
Ren
पप्पी तिने अन म्हातार चल मन झाले हवे तो सोडली पप्पी तिने अन म्हातार चल मन झाले हे माधुरी दीक्षित पिकी पडलाच गावात पाखरो आले हे माधुरी दीक्षित पिकी पडलाच गावात पाखरो आले माधुरी दीक्षित पिकी पडलाच गावात पाखरो आले मारते चक्रा जाऊन चावट नखरा गावात मारते चक्रा जाऊन चावट नखरा मार्केटला पोरगी आली आला त्याला हो बनवून बकरा मार्केटला पोरगी आली आला त्याला हो बनवून बकरा पाहू नाहीचा रंगीन नखरा ट्रॅफिक जाम झालंय पाहू नाहीचा रंगीन नखरा ट्रॅफिक जाम झालंय माधुरी दीक्षित पिकी पडलस गावात पाखरो आले हे माधुरी दीक्षित पिकी पडलस गावात पाखरो आले माधुरी दीक्षित पिकी पडलस गावात पाखरो आले वटाला लावून लाली ही इंद्राची रंभा झाली वटाला लावून लाली ही इंद्राची रंभा झाली इतवर कपडे घालून पोर इष्टाची गुलाम केली इतवर कपडे घालून पोर इष्टाची गुलाम केली हे नादाला ही चार लागून मी हाताना वाटोळ केलंय नादाला ही चार लागून मी हातान वाटोळ केलंय हे माधुरी दीक्षित पिकी पडलस गावात पाखरो आलंय हे माधुरी दीक्षित पिकी पडलस गावात पाखरो आलंय हवे तो सोडली पप्पी तिने अन म्हातार चल मन झालंय हवे तो सोडली पप्पी तिने अन म्हातार चल मन झालंय हे माधुरी दीक्षित पिकी पडलस गावात पाखरो आलंय माधुरी दीक्षित पिकी पडलस गावात पाखरू आले माधुरी दीक्षित पिकी पडलस गावात पाखरू आले
गोष्ट सांगतो तुला खरी माझ्या माग सतरा पोरी गोष्ट सांगतो तुला खरी माझ्या माग सतरा पोरी तुझ्या माग माग आलोय म्हणून भाव आलाय काग जवळ येतो तुला राग तू दिसती आग आग वेळा सांगू राणी तुला प्रेमान तू वाग करतोय प्रेम खर नको लावू राणी डाग आधा तुझी गाठील झलक सबसे न्यारी अग आधा तुझी गाठील झलक सबसे न्यारी गोष्ट सांगतो तुला खरी माझ्या माग सतरा पोरी गोष्ट सांगतो तुला खरी माझ्या माग सतरा पोरी तुझ्यावर राणी नाही माझ खोट प्रेमाच्या निवडणुकीत पिल्लू देना मला ओट स्वप्न बघतोय मी फिरणार बागे मधी धरून बोट तू म्हणती नको पाहून लावीन तुझी वाट अग स्वतःच्या जीवाला तू समजू नको भारी अग स्वतःच्या जीवाला तू समजू नको भारी गोष्ट सांगतो तुला खरी माझ्या माग सतरा पोरी
मोट सांगतो तुला करे माझ्या माग सतरा पोरी पोरी तू आहेस जनू परी मला गरज नाही तुझी राणी पडना तुझ्या घरी येडा झालो हो तुम्ही ग तुझ्याच्या स्वभावावरी आता सांगतो गोष्ट खरी तुझी मैत्रीणच भारी आग जाऊन विचार प्रेम करते प्रशांत वारी ती जाऊन विचार प्रेम करते प्रशांत वारी गोष्ट सांगतो तुला करी माझ्या माग सतरा पोरी गोष्ट सांगतो तुला करी माझ्या माग सतरा पोरी तू दिसायला भारी मला घ्यायला बक्तियारी तू दिसायला भारी मला घ्यायला बक्तियारी गोष्ट सांगतो तुला करी माझ्या माग सतरा पोरी गोष्ट सांगतो तुला करी माझ्या माग सतरा पोरी गोष्ट सांगतो तुला करी माझ्या माग सतरा पोरी गोष्ट सांगतो तुला करी माझ्या माग सतरा पोरी
पुढे बोलूया गोड गोड ग मच घडलेल सार अग विसरू न ग जाऊ प्रेमात या जीवाला ग जीव गलाऊ मच घडलेल सार अग विसरू न ग जाऊ या जीवाला ग जीव गेलाओ मग ये न गवळ माझ्या तू लाड लाड ग ये न गवळ माझ्या तू लाड लाड ग मग लाड लाड ग आता याच्या पुढं बोलूया गोड गोड ग आता याच्या पुढं बोलूया गोड गोड ग
मधी नखरा तुझा मोर निवानी चाल ग सतरा मधी नखरा तुझा मोर निवानी चाल ग सांबळपुरी जवानीला तुला लागल अठरा साल 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 ग राज फिर तिथं नजरे नजर वाच ग बहर आला पाडाला रघु मारल तोच ग पाखराज फिर तिथं नजरे नजर वाच ग बहर आला पाडाला रघु मारल तोच ग
हिरवगार रान झालं गुलाबी झालं गाल ग हिरवगार रान झालं गुलाबी झालं गाल ग
सांबळपुरी जवानीला तुला लागल अठरा साल ग सांबळपुरी जवानीला तुला लागल अठरा साल ग सांबळपुरी जवानीला तुला लागल अठरा साल ग सांबळपुरी जवानीला तुला लागल अठरा साल ग गोल गोल नजर फिरे घालू नको गंडा माग माग फिरला तुझा घोळत बसल गोंडा गोल गोल नजर फिरे घालू नको गंडा माग माग फिरला तुझा घोळत बसल गोंडा
प्रेमाच्या या झिंगटात होईल तुझं हाल ग प्रेमाच्या या झिंगटात होईल तुझं हाल ग
सांबळपुरी जवानीला तुला लागल अठरा साल ग सांबळपुरी जवानीला तुला लागल अठरा साल ग सांबळपुरी जवानीला तुला लागल अठरा साल ग सांबळपुरी जवानीला तुला लागल अठरा साल ग हिसडालस कल तुझी मान ग जपून टाक पाऊल सांभाळ घरची शान ग देऊ नको हिसडालस कल तुझी मान ग जपून टाक पाऊल सांभाळ घरची शान ग
मोळा करशील जिंदगी चारू माल ग मोळा करशील जिंदगी चारू माल ग
सांबळपुरी जवानीला तुला लागल अठरा साल ग सांबळपुरी जवानीला तुला लागल अठरा साल ग सांबळपुरी जवानीला तुला लागल अठरा साल ग सांबळपुरी जवानीला तुला लागल अठरा साल ग
सतरा मधी नखरा तुझा मोर निवानी चाल ग सतरा मधी नखरा तुझा मोर निवानी चाल ग
सांबळपुरी जवानीला तुला लागल अठरा साल ग सांबळपुरी जवानीला तुला लागल अठरा साल ग सांबळपुरी जवानीला तुला लागल अठरा साल ग सांबळपुरी जवानीला तुला लागल अठरा साल ग
माझी सासू झाली बचत गटाची प्रमुख माझी सासू झाली बचत गटाची प्रमुख तिच्या आवती भोवती पाया मन लोन काय आलंय नया याच्या त्याच्या घेती साया नुसत्या नावाला भरल्यात वया तिच्या आवती भोवती पाया मन लोन काय आलंय नया याच्या त्याच्या घेती साया नुसत्या नावानं भरल्यात नाही काम धंदा खायाचं वांदा अगं नाही काम धंदा खायाचं वांदा नाही राहिली बाई धाकात माझी सासू झाली बचत गटाची प्रमुख माझी सासू झाली बचत गटाची प्रमुख जाणलं जायला आणली रिंग सासू घेतली या मीटिंग सासरा करतो करो याद टींग कश करू आता टेरी
काय सांगायचं
चालू थैला आली टींग सासू घेतली या मीटिंग सासरा करतो याद टींग कश करू आता टेरी
झुले की बर सांगती अखर झुले की बर सांगती अखर लक्ष असतं तिथं बारीक
माझी सासू झाली बचत गटाची प्रमुख माझी सासू झाली बचत गटाची प्रमुख ले तोंडानं बोलती नुसती नाका नाका दे चोलती मला ओळखाय करू नका गलती मने रामची सोयरी घालती तोंडानं बोलती नुसती नाका नाका दे चोलती मला ओळखाय करू नका गलती मने रामची सोयरी घालती
नितीन करीन न्याय तत महेच काय नितीन करीन न्याय तत महेच काय मी फक्त सांगितलं देणार लेख
माझी सासू झाली बचत गटाची प्रमुख माझी सासू झाली बचत गटाची प्रमुख
आया पाया तिनं करून गोळा आया पाया सारा करून गोळा हाती घेतलं तिनं भूक हाती घेतलंय मोठ भूक
माझी सासू झाली बचत गटाची प्रमुख माझी सासू झाली बचत गटाची प्रमुख सासू झाली बचत गटाची प्रमुख माझी सासू झाली बचत गटाची प्रमुख
तुझ्या रूपाला पाहून होतया माझ्या काळजाचं पाणी पाणी तुझ्या रूपाला पाहून होतया माझ्या काळजाचं पाणी पाणी लखलखणारी काया वसे मनावरी तुग विश्वाची सुंदरी नाजूक फुलापरी तुझी लखलखणारी काया वसे मनावरी सुंदर काळे टपोरे डोळे सुंदर काळे टपोरे डोळे जणू दिसते तर चंद्रावाणी ग जणू दिसते तर चंद्रावाणी ग तुझ्या रूपाला पाहून होतया माझ्या काळजाचं पाणी पाणी तुझ्या रूपाला पाहून होतया माझ्या काळजाचं पाणी पाणी ग रंग तुझा पाहून प्रेमळ माया चालू मनात दंग तुझा इशारा पाहून वाटे भरू प्रेमात रंग पाहून आज सिंगार साज पाहून आज सिंगार साज जणू सोबतेस राजाची राणी ग जणू सोबतेस राजाची राणी ग तुझ्या रूपाला पाहून होतया माझ्या काळजाचं पाणी पाणी तुझ्या रूपाला पाहून होतया माझ्या काळजाचं पाणी पाणी We'll be right back.
वाटे खावा आनंद तुला परीस सौंदर्याचा दरवळे सुगंध त्या भीमरावानी मजला वाटे खावा आनंद दोघे मिळून आज प्रेमानी दोघे मिळून आज प्रेमानी गाऊया प्रेमाची गाणी ग आज गाऊया प्रेमाची गाणी ग तुझ्या रूपाला पाहून होतया माझ्या काळजाचं पाणी पाणी ग तुझ्या रूपाला पाहून होतया माझ्या काळजाचं पाणी पाणी ग पाहून आदा झालोय फिदा पाहून आदा झालोय फिदा तुझी ऐकून गोड गोड वाणी ग तुझी ऐकून गोड गोड वाणी ग तुझ्या रूपाला पाहून होतया माझ्या काळजाचं पाणी पाणी ग तुझ्या रूपाला पाहून होतया माझ्या काळजाचं पाणी पाणी ग तुझ्या रूपाला पाहून होतया माझ्या काळजाचं पाणी पाणी ग तुझ्या रूपाला पाहून होतया माझ्या काळजाचं पाणी पाणी ग
बाप नाही करणार माझ काही वाकड माझ काही वाकड तू काय तुझा बाप नाही करणार माझ काही वाकड माझ काही वाकड जळणारे बिंदास जळत राहू द्या दम आहे तुमच्यात पाहू द्या हे चलणारे बिंदास जळत राहू द्या किती दम आहे तुमच्यात पाहू द्या मशानात पोसतील लाकड तुझे मशानात पोसतील लाकड अरे तू काय तुझा बाप नाही करणार माझ काही वाकड माझ काही वाकड तू काय तुझा बाप नाही करणार माझ काही वाकड माझ काही वाकड दादागिरी तुला लय पडलं महागात वैसैक्य हो अरे दादागिरी तुला लय पडल महागात वैसैक्य होऊन जाऊ दे दोघात भवल तुला माझ्याशी झगड भवल तुला माझ्याशी झगड अरे तू काय तुझा बाप नाही करणार माझ काही वाकड माझ काही वाकड तू काय तुझा बाप नाही करणार माझ काही वाकड माझ काही वाकड पाटील हाय ब्रँड समजू नको साथ संगीत डाकेचा तू करू नको नाद राम पाटील हाय ब्रँड समजू नको साथ वागा समोर तुम्ही सारे कोकड वागा समोर तुम्ही सारे कोकड तू काय तुझा बाप नाही करणार माझ काही वाकड माझ काही वाकड तू काय तुझा बाप नाही करणार माझ काही वाकड माझ काही वाकड आता किती मारा उड्या तर येणार नाही गड्या मग जळू द्या किती भी माकड मग जळू द्या किती भी माकड काय तुझा बाप नाही करणार माझं काही वाकड माझं काही वाकड तू काय तुझा बाप नाही करणार माझं काही वाकड माझं काही वाकड तू काय तुझा बाप नाही करणार माझं काही वाकड माझं काही वाकड तू काय तुझा बाप नाही करणार माझं काही वाकड माझं काही वाकड
गरज नाही तुझी मला तू खुशाल निघून जाना तुझ्या सारखे छप्पन पोरी मला म्हणती बाबू सोना तुझ्या सारखे छप्पन पोरी ग मला म्हणती बाबू सोना माग माग फिरायचो मी तुझ्या प्रेमा पायी पण माझ्या जीवाची ग तुला कदर उरली नाही तुझ्या माग माग फिरायचो मी तुझ्या प्रेमा पायी पण माझ्या जीवाची ग तुला कदर उरली नाही मी बघतो या खुशी राहायचं पण घालतीस तू घाना मी बघतो या खुशी राहायचं पण घालतीस तू घाना तुझ्या सारखे छप्पन पोरी मला म्हणती बाबू सोना तुझ्या सारखे छप्पन पोरी मला म्हणती बाबू सोना साऱ्यापेक्षा जास्त होत प्रेम तुझ्यावरती ग पण तू तर राणी माझ्या पुढे लयच नकरा करते ग साऱ्यापेक्षा जास्त होत प्रेम तुझ्यावरती ग पण तू तर राणी माझ्या पुढे लयच नकरा करते ग ज्याच्या संगत राहायचंय तुला त्याच्या संगत तू ग राहना ज्याच्या संगत राहायचंय तुला त्याच्या संगत तू ग राहना तुझ्या सारखे छप्पन पोरी मला म्हणती बाबू सोना तुझ्या सारखे छप्पन पोरी ग मला म्हणती बाबू सोना पाहिजे मला तुझं प्रेम असलं स्वार्थी ग कितीतरी पोरी माझ्यासाठी मनाला झुरती ग बघायचं का तुला नाही पाहिजे मला तुझं प्रेम असलं स्वार्थी ग कितीतरी पोरी माझ्यासाठी मनाला झुरती ग या आशिषला गमवून तू परत करशील रेडगाना राम पाटलाला गमवून तू करशील रेडगाना तुझ्या सारखे छप्पन पोरी मला म्हणती बाबू सोना तुझ्या सारखे छप्पन पोरी म्हणती बाबू सोना आग गरज नाही तुझी मला तू खुशाल निघून जाना गरज नाही तुझी मला तू खुशाल निघून जाना तुझ्या सारखे छप्पन पोरी मला म्हणती बाबू सोना तुझ्या सारखे छप्पन पोरी ग मला म्हणती बाबू सोना तुझ्या सारखे छप्पन पोरी मला म्हणती बाबू सोना तुझ्या सारखे छप्पन पोरी म्हणती बाबू सोना
सारख्या माग माझ्या फिरती पंधरा ग तुझ्या सारख माग माझ्या फिरती पंधरा ग थांबवणार नाही तिला गेली तर जाऊ दे सर हो बाजूला ती बाजूवाली येऊ दे
बाजूची सुंदरा ग किती दिवस टपली बाजूची सुंदरा ग तुझ्या सारख्या माग माझ्या फिरती पंधरा ग तुझ्या सारख्या माग माझ्या फिरती पंधरा ग पोरी माझ्या फिरती पाठी ग सांगतो खरं तुला गोष्ट नाही खोटी ग किती तरी पोरी माझ्या फिरती पाठी ग रुबाब नको दाऊ असा सांगतो चंद्रा ग अग रुबाब नको दाऊ असा सांगतो चंद्रा ग तुझ्या सारख्या माग माझ्या फिरती पंधरा ग तुझ्या सारख्या माग माझ्या फिरती पंधरा ग लातूरच्या गोविंदाचा झटका तुला दाऊ का नको असा नकरा दाऊ पाहिजे तितका भाव खा लातूरच्या गोविंदाचा झटका तुला दाऊ का कमलेशाला आवडतो बीच बांद्रा ग त्या कमलेशाला आवडतो बीच बांद्रा ग तुझ्या सारख्या माग माझ्या फिरती पंधरा ग तुझ्या सारख माग माझ्या फिरती पंधरा ग प्रेम करायचा तुला मोका दिला ग गोड गोड बोलून तू धोका दिला ग गेली तर गेली तिला जाऊ दे चंद्रा ग अग गेली तर गेली तिला जाऊ दे चंद्रा ग तुझ्या सारख्या माग माझ्या फिरती पंधरा ग तुझ्या सारख्या माग माझ्या फिरती पंधरा ग तुझ्या सारख्या माग माझ्या फिरती पंधरा ग तुझ्या सारख माग माझ्या फिरती पंधरा ग